दोस्तानो, आता चला जाऊया, मोठी सभा पाहूया. सभेमध्ये जमले आहेत सारे पक्षी आणि प्राणी. चर्चा चालली जोरदार, शेपटी हवी की नको. सारे म्हणतात हवी हवी, शेपटीच आमची आहे खास. कोण म्हणतोय नको तिला, करा त्याला नापास. चला जाऊ सभेमध्ये, बघू कसं काय चाललंय. अरेच्चा, हे तर आपल्या आवडीचं गाणं लागलंय.
शिपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शिपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधु मध उभा, पोपट होता सभापती मधु मध उभा. पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, मित्रांनो देवाघरची लूट, देवाघरची लूट, तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट. या शिपटाचे कराल काय, या शिपटाचे कराल काय. गाय म्हणाली,
गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी वारीन माशा. गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी वारीन माशा.
घोडा म्हणाला,
घोडा म्हणाला, ध्याना धरीन ध्याना धरीन, मीही माझ्या शेपटीने असेच करीन असेच करीन.
कुत्रा म्हणाला,
कुत्रा म्हणाला, खुशी तीन देवा शेपूट हलवीत राहीन, खुशी तीन देवा शेपूट हलवीत राहीन.
मांजरी म्हणाली,
मांजरी म्हणाली, नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही. खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन. खार म्हणाली, पडेल थंडी, पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची
मकड म्हणाले,
कधी वर कधी बुडी, कधी वर कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी, शेपटीवर मी मारीन उडी.
मासा म्हणाला,
मासा म्हणाला, शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात.
कंगारू म्हणाले,
कंगारू म्हणाले, माझे काय
तुझे काय. शेपूट म्हणजे पाचवा पाय.
शेपूट म्हणजे पाचवा पाय.
आपला शेपूट झडून जाईल.